chinimandi.com podcast.
वोडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला तब्बल 51,000 कोटींचा तोटा. वोडाफोन आयडियाला तब्बल 51,000 कोटींचा तोटा झाला असल्याचं स्वतः कंपनीनं जाहीर केलं आहे. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही अखेर भारतीय कंपनीनं जाहीर केलेला हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक तोटा आहे. सर्वोच्च न्यायालयानं AGR प्रकरणी दिलेल्या निकालाचा फटका या दोन्ही कंपनीला बसला आहे. सरकारकडून AGR प्रकरणी किती सवलत मिळते तसंच फेरविचार याचिकेचा काय निकाल होतो यावर कंपनीचं वर्चस्व टिकून आहे अशी माहिती वोडाफोन आणि आयडिया कंपनीनं शेअर बाजारात कळवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात मोबाईल पुरवठादार कंपन्यांना दूरसंचार विभागानं देण्यास सांगितलेली रक्कम अदा करण्यास सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर सरकारनं काही सवलती दिल्यासच भारतात व्यवसाय करणं शक्य आहे असं वोडाफोन आयडियाचं म्हणणं आहे. वोडाफोन आणि आयडिया कंपनीला गेल्या वर्षात 4,874 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वोडाफोन आणि आयडिया तब्बल 44,150 कोटी रुपयांचा तोटा होईल असं कंपनीनं गृहीत धरलं होतं. वोडाफोनची भारतातील सेवा बंद होण्याच्या वाटेवर आहे. दरम्यान या तिमाहीत महसूल 42% वाढून 11,146 कोटी रुपयांवर पोहोचला होता. यात काही सुधार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु तोटा कमी न होता या उलट त्यानं 51,000 कोटींचा आकडा गाठला आहे.